अध्याय 9। ॐ श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। येसुबाईचे अळते गाव, श्री बैसला वैधव्य घाव, मोडला संसार डाव, पित्या घरी वसतसे, हरिभजनी तिला गोडी, पुराणे कीर्तने ऐके आवडी, गुरु करावा ऐकले घडोघडी, गुरुमंत्र घ्यावा वाटतसे, गुरुमंत्राचा लागला ध्यास, गावी कोणी येता करी तपास, परितिचा ये इना मनास, बहुत काळ लोटला पंढरपुरीचा आला ब्राह्मण, म्हणाला मिळेल का भोजन, म्हणाली या स्नान करून, इच्छा पूर्ण करीन मी, तिचा विचारा मिळाली चालना, कैसा ब्राह्मण आला सदना, पंढरीचा पवित्र पाहुणा, श्री पांडुरंगाने पाठविला, उत्तम मिळता भोजन, प्रसन्न झाले त्याचे मन, म्हणे अस्वस्थ तुमचे मन, म्हणे सांगा कोडे तुम्हा कोणते, ऐसे विचारता गुरु करावे वाटे चित्ता, मिळेल मज मुक्तता, परिगुरु असावा ब्रह्मचारी, कार्तिक मासी सोमवारी गुरु मिळेल ब्रह्मचारी, पत्रिका पाठवू तुझ्या घरी, सांगून निरोप त्याने घेतला, पुढे काही काळ लोटला, निश्चित दिन समीप आला, परिपत्रिका नाही तिजला, म्हणून हुरहुर लागली, न्यायाचे कामा निमित्त पिता तिसा तिला म्हणत, जाऊ करवीरी दरबारात, काम असे 8 दिवसांचे, त्याचा बंधू असे करवीरी, दोघे उतरले त्यांचे घरी, पिता मग गेला बाहेरी, काम काज निकडीचे, त्या घरची स्त्रिया पुरुष मंडळी, म्हणती चला जाऊ दर्शना सगळी, अवतरला दत्तभू मंडळी, तारा सदनी तो असे, मंडळी दर्शना आली असता, त्यात येसुबाई दिसता, स्वामी म्हणती झाली पूर्णता, ऐक पुढे सांगतो, कार्तिक मास सोमवार, निश्चित दिवस खरोखर, इच्छा तुझी पुरी कर, ब्रह्मचारी गुरु सापडला, स्वामी बोला ऐकूनी चकित झाली मनी, जे मी ब्राह्मणाचे घातले कानी, तेच हे बोलून मज दाविले, ब्राह्मण बोलाचा झाला आठव, मज भेटविला गुरुराव, निरंतर ठेवीन भाव, म्हणे ब्रह्मचारी गुरु माझा, मजकडे जो आला ब्राह्मण, दुसरे ते नसे कोण, सद्गुरु स्वतः आपण, कोण माझे भाग्य हे, पित्याचे कामा निमित्त येणे झाले करवीरात, तीच पत्रिका समजते मनात, गुरु करूनी घेतले तुम्हा, सिद्ध नेरली कर हरिपंत, भक्तांचा द्वेष करीत, इतरा कमी लेखत कुटील मनाचा असे, गुरु जाणत त्याचा स्वभाव, गुरुसी नावडे ऐसा भेदभाव, मनी करीत त्याची कीव, म्हणती वेळ येते करू सगळे, सिद्ध नेरली कर म्हणे गुरूंना, पाय धूळ झाडावी मम सदना, तेणे सुख होई माझ्या मना, ऐसे विनवी गुरुराया, वस्तू जर असे निर्मळ, ती करू आम्ही जवळ, वदनी घेऊ कवळ, तुझ्या सदनी आनंदे, गुरु येती ऐसे वाटून, करूनी बेत पंच पक्वान, फक्त ब्राह्मणा देऊन आमंत्रण, दळवी लाडा शूद्र मानून टाळिले, अंतरी जाणिले गुरुंनी, म्हणती संधी आली चालूनी, नित्याची झोळी घेऊनी, दळव्याने भिक्षा आणिली, झोळी सोड लवकर, आम्हा भूक लागली फार, घास दे रुचकर, म्हणती गुरु दळव्या, दळवी गुरुमुखी घालता, ते प्रेमे ग्रहण करता, दळव्या वाटे धन्यता शिद नेरली करते थे पातला ते दृश्य पाहून मनी म्हणे इतके खर्चून मी केले पंचपक्वान गेले सर्व फुकटची गुरु तया म्हणती आवडे आम्हा शूद्र पंगती सोवळे आणा तुम्हा संगती आमुचे भक्त भले आम्हा मगदळवी लाडा विनविले परित्यानी तेन ऐकले मत्सराचे फळ मिळाले निराशे गृही परतला मत्सर भाव मग सोडिला सर्व भक्ता मानू लागला गुरुबंधु भाव उपजला समता अंगी बाणली नवसाची करण्या पूर्तता एक गृहस्थ येता सेवक त्या विचारता कारण तो सांगू लागला संपत्ती असे भरपूर भार्या माझी सुंदर उत्तम चालला संसार परी शल्य एकची पोटी नाही मूल म्हणोनी 12 वर्षे कष्ट घेऊनी व्रत वैकल्ये पाहिली करूनी परी नशिबच खोटे शेवटी आलो कुंभार गल्लीत नमुनी स्वामी सी केले विदित म्हणती ते सुख नाही दैवात देवादि काही न चुकले पुढे पत्नीच्या इच्छेकरिता ज्योतिर्लिंगाचे दर्शना जाता तेथील गुरव मज पुसता कळवळूनी तया सांगितले दयाळू गुरव मज म्हणाला भेटू वेणी माधव स्वामीला तो कृष्ण सरस्वतींचा चेला गुरु संपन्न पुत्र देईल तो मग गेलो वेणी माधव दर्शना म्हणाला पूर्ण होई कामना जा कृष्ण सरस्वती दर्शना देतील पुत्र मनासारखा पुन्हा आलो दर्शना वेणी माधवाने दिले ना त्याचा करू न कमीपणा स्वामी म्हणती आम्ही दिले मग पुढे वर्ष लोटले मम स्त्री सदिवस गेले काल मला पुत्र रत्न झाले म्हणून पेढे वाटितो भक्त वचनास्तव गुरु घेती तेथे धाव भक्तांचे कळले मग महत्व शिद नेरली करा पुरते हे श्रीकृष्ण सरस्वती चरित्र परम पावन पवित्र भाविक श्रवणासी पात्र अध्याय नववा गोडहा श्री गुरुदेव दत्त श्रीकृष्णार्पणमस्तु।